प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे गलेरुंडमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालं जटाजूट गंगोत्तरंगैर्विशिष्यं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे मुदामाकरं मंडनं मंडयन्तं महामंडलं भस्मभूषाधरं तं अनादिं ह्यपारं महामोहमारं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे वटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापापनाशं सदा सुप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेशं महेशं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे गिरीन्द्रात्मजा संगृहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्निगेहं परब्रह्म ब्रह्मादिभिर्वंद्यमानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे कपालं त्रिशूलं काराभ्यां ददानं पदां भोजनं रायकामं ददानं बलिवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे शरश्चंद्रगात्रं गणानंदपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रं अपर्णाकळत्रं सदा सच्चरित्रं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे हरं सर्पहारं चिताभूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारं श्मशाने वसन्तं मनोजं दहन्तं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे स्वयं यः प्रभाते नरशूलपाणे पठेत् स्तोत्ररत्नं विह प्राप्य रत्नं सुपुत्रं सुजानं सुमित्रं कळत्रं विचित्रैः समाराध्य मोक्षं प्रयाति